सर्वे करते हैं, विचार लेते हैं। हेलो नरेंद्र, अवेलेबल आहात का आज? आता कोण आहे टेक्स्टवर? साईड इश्यू नाही आहे हो। इथे काय झालंय माहितीये, इंजिनियरला ना सॅटर्डे पासून शेड्यूल मिळत होतं, पण ते सॅटर्डे पासून पुढे पुढे रिशेड्यूल होत चाललंय। तर आता सकाळपासून जवळजवळ 3 वेळा रिशेड्यूल झालाय हा कॉल, आणि 12 वाजल्यापासून आता लास्टला 2:30 ते 3 वाजेवर आलाय, आणि इंजिनियर 12 वाजल्यापासून साईडवर आहे। 2 तास इंजिनियरला फक्त सीआरए सांगतो, अर्धा तासाने येतो, 1 तासाने येतो। पुनावाले म्हणून मुळशीची साईड आहे, एक्सिस पुनावाले मुळशी। सिद्धार्थला कॉल केला, उचलत नाही, म्हटलं कोण अवेलेबल आहे ते विचारावं। गणेशला करू, उचलेल ना? त्या दिवशी तो सरळ म्हणाले मी सोडतोय 11 ला, मला हे नंतर कॉल नाही करायचा। बरं बघते, बोलून बघते, चालेल। हां चालेल, थँक्यू। हॅलो, हां गणेश, वेदिका बोलते, वेदिका बोलते। हां, एक साईड आहे HSHCची मुळशीची पुन्हा, तिथे आहे ना सॅटर्डे पासून डाऊन मध्ये कॉल लॉग आहे, आणि सॅटर्डे पासून इंजिनियर ट्राय करतायत की इथे शेड्यूल मिळेल की नाही, आणि त्यांचं सीआरएसशी बोलून काहीतरी आज दुपारी 12 वाजताचं शेड्यूल ठरलेलं। 12 वाजता इंजिनियर साईडवर पोहोचले, तेव्हापासून ते आतापर्यंत साईडवरच आहेत। ओके, पण अजून काही सीआरए आला नाही, प्रत्येक अर्ध्या तासाला अर्धा अर्धा तास वाढवत चाललंय। ATM ID सांगू का? DWRO Y0 33301। आताही बोलतात ते 2:30 वाजतील म्हणून। इंजिनियर कॉल पॅच केला, आवाज येतोय ना गणेशचा? नाही येतोय, 2 मिनिटं चेक करते। कॉल पॅच झालाय पण नाही, आता बोलत नाहीये ना, 2 मिनिटं थांबा।
आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड, प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड, प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड। प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ती से
हॅलो गणेश,
एक मिनिट थांबा ना, मी तिच्या
बाहेर मिठा गाडी वाजणार आहे
बघा ना, म्हणूनच मी पटापट कमेंट टाकून म्हटलं लाईन वर घेऊया, कारण की कमेंट डिटेल मध्ये पण पाहिजे, त्याशिवाय समजणार कसं। पोटात दुख पोटात दुख तुमच्या उघडा उघडा तिला तिकडे घ्या।
आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड। प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड। प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड। प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहे। द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड। प्लीज स्टे ऑन द लाइन। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड।
हॅलो
इंजिनियर,
हॅलो गणेश, कॉल डिस्कनेक्ट केला। तुमचं असेच काम हॅलो गणेश, हा वेदिका, हा पंचवीस मिनिटात येणार, वन मॅडम इंजिनियरला पॅच करते। हॅलो सोमनाथ, गणेश आहे रेजी सक्सेस करून बोलतात, पंचवीस मिनिटात येणार म्हणून।
पंचवीस मिनिटात दोन तास झाले थांबले, मला अडीच वाजता सुरू आहे दुसरं एक दिवस, काय करायचं
गणेश?
मॅडम तुम्ही आता तर सांगितलं तो मला, आता जर अगोदर सांगितलं असता मी ऍक्शन घेतलं असतं ना,
पण आहे
आता सांगितलं त्यामध्ये तुम्ही वीस मिनिटं पण ऍक्सेस नाही करू शकणार, कसं प्रॉब्लेम?
सोमनाथ एकदा टीएसएस बरोबर बोलून घ्या, कसं आहे बघा, दोन तास तरी तुम्ही थांबलात, आपण काय करू नाही शकलो दोन तासामध्ये, अर्धा तास
कधी पण सांगितलं की नेक्स्ट वीक चार्जेबल होईल, तरी पण मी आता
प्रॉब्लेम हाच आहे, प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही पहिला अर्धा तास जेव्हा थांबलात ना, त्यानंतर तुम्ही एस्कलेट करायला सुरुवात केली पाहिजे होती, त्यामुळे त्यावेळी आपण ऍक्शन घेऊ शकतो. आता प्रॉब्लेम हा झालाय की ते पुन्हा 25 मिनिटाचा टाइम देत आहेत आपल्याला. 25 मिनिटाचं नाही आलं तर
25 मिनिटाचा फोनवर बोलता बोलता एक अर्धा झाला.
हो 15 मिनिटं तर अशीच गेली आहेत. बरं काय आता ऑप्शन नाही आहे, कारण की ते गणेश पण तेच म्हणत आहेत की तुम्ही मला आत्ता सांगितलं, मी 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा कन्फर्म करून घेतलं आहे. आधी कॉल केला असता तर आम्ही ऍक्शन घेतली असते. हॅलो गणेश, आहात का लाईनवर?
होय होय मी ऐकतोय.
हा तेच म्हटलं मी, मी त्यांना रेडी करते. ते 25 मिनिटं थांबणार आणि 25 मिनिटं नाही जर ते आले तर इंजिनियर साइड. ऐका आता सोमनाथ, आपण काहीच करू शकत नाही, कारण की आपण त्यांना आता एस्कलेट करतोय, आपण आता MSP पर्यंत पोहोचलो.
ठीक आहे ठीक आहे, 2:30 ठीक आहे, 2:32 जरी झाले तर मी साइड सोडणार आहे.
हा ठीक आहे चालेल, एकतर फक्त TSS ला इन्फॉर्म करा साइड सोडा. ओके गणेश, ऐकलं का?
मला कॉल करा
फक्त. 2:32 जरी झाले तर मी साइड सोडणार आहे, मी थांबणार नाही. ते जरी आले नाही 2:32 मी थांबणार नाही.
ऐका ऐका गणेश, गणेश ऐका, ते बोलतायत की मी थांबतोय म्हणून. ते 2:30 पर्यंत पण सांगतात, तुम्ही 25 सांगताय, ते 30 पर्यंत पण सांगतात, पण त्यांचं तेच म्हणणं आहे की तेवढा वेळ जर आला नाही तर ते फक्त
2:25 आहे. मॅडम मी 25 ते 30 मिनिटं असं बोललो.
25 ते 30 मिनिटं म्हटल्यानंतर आता बघा ना, बराच वेळ थांबलेले होते.
मी कॉल केला ना त्यावेळेस, ते काय बोलले, मी आम्ही आता जेवण करायला बसलोय. अहो मी जेवण करायला बसलोय, आम्ही त्यांच्यासाठी थांबलोय. मला म्हणते अर्धा तास येतो. त्यांनी सांगायला होतं ना मी जेवण करणार थांबणार आहे, तुम्ही दुसरा कॉल असेल तर करून द्या. मी ते कॉल करून आलो ना सकाळी, पहिला
सकाळचा कॉल पण गेला आणि आताचा पुन्हा शेड्यूल पण मिस होतोय.
हा ना बा,
होईल मॅडम, वेट करा. ठीक आहे
सोमनाथ,
नाही मी 2:30 पर्यंत फक्त थांबणार, त्याच्यावर 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही.
एकदा TSS ना मात्र फोन करा, कारण की बघा सोमनाथ मला पण हे
परत नाही, मी फोन नाही करणार परत. 2:30 बरोबर अपडेट करणार साईट सोडणार.
बरं ठीक आहे, पण TSS ना सांगा की तुम्ही साईट सोडले, कारण की साईट चं एस्कलेशन येणार ना, तुम्ही कॉल नाही उचलला तो कॉल करणार.
एस्कलेशन हा हो द्या चालते, TSS ला पण माहिती, लास्ट सॅटर्डेला पण त्यांना सांगितलं त्यांनी.
मग तेच माझं काय म्हणणं नाहीये, तुमच्या ह्याच्यानंतर थांबावं किंवा काय नाही, कारण की तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठीक आहात. त्यांना आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 20-25 मिनिटं सांगतोय तुम्हाला, पण झालंय का माहिती, आपण अर्ध्या तासासाठी त्यांच्यासाठी हे करू शकत नाही. हे जर 2 तास तुम्ही वाट न बघताय ना, तेव्हाच एस्कलेट केलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं.
मी अपडेट केलं इतर वेळेस आरटीएस फोन करते, तिकीटवर अपडेट नसले की अपडेट करून पण फोन करत नाही.
फोन फोन करत नाही आणि बघा ना किती 10:44 नंतर काही अपडेट नाही आहे तिकीटवर.
कुठलं मी किती वाजता अपडेट केलेलं बघा, प्रत्येक वेळी
12:37 नंतर एकही
नंतर अपडेट केलेलं आहे की
नाही. तुमचं बरोबर आहे, 12:37 ला आहे, 3:08 ला आहे, 3:16 ला आहे, 3:21 ला आहे, तुमचे अपडेट येत आहे. पण तुम्हाला
12:37 ला अपडेट केलं, त्याच्यानंतर परत 13:01 ला अपडेट केलं.
2 मिनिट एक काम करा ना, एक काम करा छोटस, पुन्हा ह्याच लाईनवर अक्षयला घ्या लाईनवर, आणि अक्षयला
सांगा,
हा मुद्दाम अक्षयला लाईनवर घ्या आणि हे सांगा की मी एवढं तिकीटवर अपडेट करतोय.
कट केला त्यांनी
कट केला, एवढा वेळ नाही थांबणार तो, त्याला कॉलवर कॉल येतच
असतो.
हा म्हणूनच सांगते
बरोबर, 2:30 ला मी साईड सोडणार बरोबर,
कारण की इथे तुम्ही साईड सोडली ना तर कॉल फाटणार, हे मला पण माहिती आहे.
बिझी लागते म्हणून,
बिझी आहे ना, मला पण बिझी झाला, मी पण ट्राय केलं त्याला, तुमच्याला सांगायच्या आधी मी त्याला ट्राय करून बघितलं, म्हणून म्हटलं तुम्ही एकदा घेऊन बघा. बरं ठीक आहे, मी माझी कमेंट टाकते, तुम्ही तुमची कमेंट टाका. ओके बघूया काय होतं ते. ओके फक्त साईड सोडताना TSS ला सांगा माझं एवढं ऐका. ओके बस, हां चालेल. करा डिस्कनेक्ट करा तुम्ही.
प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें.